यार ये ले ना
यार
उमर भाई Thank you.